radiomandi.com podcast.
महापूर, 1.5 लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या पुरामुळे 1.5 लाख हेक्टरवरील खरीप फळझाडं आणि भाजीपाला पिकांचं नुकसान झालं आहे असा अंदाज राज्याच्या कृषी विभागाच्या अंदाजानुसार व्यक्त करण्यात आला आहे. अद्याप आकडेवारी गोळा केली जात असली तरी पुणे कृषी विभागानं प्राथमिक अंदाजानुसार या जिल्ह्यातील 21 गटातील 691 खेड्यांमध्ये 37,000 अधिक हेक्टर क्षेत्रावरील पिकांवर परिणाम झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की पुणे विभागातील 116 हेक्टर शेती जमीन पुराच्या पाण्यानं गढूळ जमीन धुवून घेतल्यामुळं शेती बागायती ठरली आहे. ठाणे रायगड सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली नाशिक आणि पुणे या 8 ते 10 जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. ते म्हणाले, आम्हाला अद्याप पीकनिहाय नुकसानीचे तपशील प्राप्त झालेले नाहीत, परंतु मुख्य पिकांमध्ये सोयाबीन, ऊस आणि धान यांचा समावेश आहे. पुणे विभागात नुकसानीचा पहिला अंदाज वर्तवला गेला आहे. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळं आणि पाण्यामुळं सुमारे 691 गावांमधील पिकांवर परिणाम झाला आहे. 3 जिल्ह्यांपैकी पुण्यामध्ये सर्वाधिक गावं बाधित झाली आहेत, त्यानंतर अहमदनगर आणि सोलापूर आहेत. अहमदनगरमधील 7 ब्लॉकमधील सुमारे 203 गावं बाधित झाली असून नुकत्याच झालेल्या पूरपरिस्थितीत 13,409 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. अहमदनगरातील बागायती पिकांमध्ये सोयाबीन, मका, बाजरी, कापूस, ऊस, भाज्या, कांदे, फळं आणि भाज्यांचा समावेश आहे. सोलापुरात बहुतांश नद्या आणि नदीकाठच्या शेतीतील शेती पाण्यामुळं पिकांचं नुकसान झालं आहे. जवळपास 116 हेक्टर जमीन, मुख्यतः पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठची जमीन बळकट आणि अत्याधिक पाण्याच्या प्रवाहामुळं शेतीयोग्य नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. वरची माती पुराच्या पाण्यानं वाहून गेली आहे. जर पूर पाण्याचा वेग जास्त असेल तर ते जमिनीच्या वरच्या थरातील जमीन काढून घेतील. पुढच्या वर्षापर्यंत अशी जमीन लागवडीसाठी वापरली जाऊ शकत नाही असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.